सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर 9:29 मिनिट्स मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये लहान लहान पोरांच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत. सुट्ट्या म्हणजे धमाल, मजा, मस्ती, कुठेतरी फिरायला जायचं, छान पैकी एन्जॉय करायचा, मामाचं घर, आत्याचं घर, गाव, खेडं, शहर, कुठली तरी छानशी जागा, प्रेक्षणीय स्थळ, हे तर झालं फिरण्यातलं. खाण्यामध्ये मजा मस्ती, खेळण्यामध्ये मजा मस्ती, सगळ्या झकास गोष्टी. फाईन, ही होती आपली सुट्ट्यांची डेफिनेशन. पण आजकाल ना एक आणखीन महत्वाची गोष्ट पूर्ण करतायत, एक चांगली गोष्ट पूर्ण करतायत, म्हणजे समर कॅम्प्स वगैरे होतात, त्यानंतर शिबिरं आयोजित केली जातात. पूर्वी सुद्धा शिबिरं व्हायची, सुट्ट्या लागल्या की मुलं शिबिरांमध्ये जायची, मग ती वेगवेगळी शिबिरं, काही हस्तकलेशी निगडीत, काही गानकलेशी निगडीत, कला प्रकार, फक्त हस्तकला आणि गानकलाच का बरं, प्रत्येक कला प्रकार असेल किंवा खेळ प्रकार असेल, एखादी झकाशी ॲक्टिव्हिटी असेल, त्यामध्ये मुलांना विद्यार्थ्यांना पारंगत केलं जायचं. आजच्या तारखेला सुद्धा या गोष्टी होतात. आजच्या तारखेला ही शिबिरं जी आहेत त्यांचं रूपडं बदललं आहे. प्रोफेशनल ट्रेनिंग पोरांना दिलं जातं जेणेकरून त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होणार म्हणजे होणारच. व्हेरी गुड, अप्रतिम गोष्ट. पण कुठंतरी या सगळ्या गोष्टींचा अतिरेक होतोय का? कुठेतरी आपण ती धूसरशी जी सीमारेषा आहे मुलांना घडवण्याची आणि मुलांवरती जोर जबरदस्ती करण्याची, ती कुठेतरी ओलांडतो आहोत का? काय तुमचं नेमकं मत काय, हो की नाही? 6601935 नंबर आहे. की एन का से गाना प्ले हो रहा है जी हजूरी. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.